हॅलो, माझे नाव सानिया हुसेन पिंजारी, वर्ग 7वा, राहणारी परवा, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. माझे शिक्षण या विषय माझे नाव सानिया हुसेन पिंजारी, वर्ग 7वा, राहणारी परवा, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. माझे शिक्षण या विषयावर एक प्रश्न आहे. इंग्रजी या विषयाची भीती वाटते, ही भीती दूर करून इंग्रजी विषयात मित्र कसे बनवायचे? धन्यवाद.
ड्रेसवर राहते ती मग कबार
नाही होते, येऊ शकते.